शिष्य समुदाय आपल्या जवळील मालमत्ता विकून आपसात वाटून खर्च करीत असे, तेव्हा हनन्या नावाचा कोणी एक व्यक्ती होता। त्याच्या पत्नीचे नाव सपीरा असे होते। त्याने आपल्या जवळील मालमत्ता विकून आपल्या पत्नीच्या संमतीने काही पैसे जवळ ठेवले व उरलेले पैसे येशूच्या शिष्यांना आणून दिले व असे दाखवण्याचा प्रयत्न केला की त्याने सर्व पैसे आणून दिले। तेव्हा येशूच्या शिष्यांपैकी पेत्र त्याला म्हणाला, जमीन विकण्याआधी ती तुझी होती व जमीन विकल्यानंतर त्यावर तुझाच हक्क होता। तुला त्याची रक्कम आणून देण्याची गरज नव्हती, परंतु आता तू पूर्ण रक्कम दिल्याचा देखावा करीत आहेस। तर असे करून तू मानवाशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस। हे ऐकताच हनन्या खाली पडला आणि त्याने प्राण सोडला। तेव्हा काही तरुणांनी त्याला उचलले व बाहेर नेऊन पुरले। सुमारे 3 तासानंतर त्याची पत्नी सपीरा तेथे आली। तिला घडलेल्या घटनेविषयी काही माहीत नव्हते। तेव्हा पेत्र तिला म्हणाला, तुम्ही जमीन इतक्या किमतीची विकली होती काय? ती म्हणाली, होय। पेत्र तिला म्हणाला, तुम्ही देवाशी लबाडी करण्याचे संगनमत का केले? बघ, तुझा पती आताच मरण पावला आहे। ज्यांनी त्याला पुरले ते तुलाही पुरतील। हे ऐकताच ती धाडकन पेत्राच्या पायाजवळ पडली आणि तिने तिचा प्राण सोडला। नंतर तरुणांनी तिलाही बाहेर नेऊन तिच्या पतीजवळ पुरले। हे ऐकून सर्वांना खूप मोठे भय वाटले।